आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेतर्फे 13,000 गाड्या सोडण्यात येणार. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ राजगोपाल चिदंबरम यांचं काल पहाटे मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन. आणि सिडनी क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या साहिबाबाद आणि न्यू अशोकनगर दरम्यान 4,600 कोटी रुपयांच्या 13 किलोमीटरच्या पट्ट्याचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. याशिवाय 6,230 कोटी रुपये किमतीच्या दिल्ली मेट्रोच्या 4थ्या टप्प्याच्या रिठाला कुंडली विभागाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसंच नवी दिल्लीतल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीची पायाभरणीही आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ग्रामीण भारताचा विकास झाला तरच आपलं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. ग्रामीण भारत महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी मोदी यांनी ग्रामीण भारत हा विकास आणि संधीचं केंद्र व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. खेड्यापाड्यात राहणाऱ्या भारतीयांना सन्मानाचं जीवन जगता यावं हा प्रयत्न सरकार करत असल्याचं ते म्हणाले. आदिवासी विकासासाठी प्रधानमंत्री जनमन योजना सुरू करण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेबाहेर आलेल्या 25 कोटी नागरिकांपैकी बहुतांश नागरिक ग्रामीण भागातले असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत मंडपम इथं सुरू झालेला ग्रामीण भारत महोत्सव हा भारताच्या ग्रामीण भागातली कला आणि संस्कृती यांचं दर्शन घडवणारा 6 दिवसांचा सोहळा आहे. उद्योग जगतून महिला सक्षमीकरण यावर या महोत्सवात भर देण्यात आला असून ईशान्य भारतावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आज 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अन्य भारतीय नेत्यांचीही भेट घेतील. दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेलाही ते भेट देणार असून तिथं युवा भारतीय उद्योजकांशी ते संवाद साधतील. प्रयागराज इथं होणाऱ्या आगामी महाकुंभमेळ्यानिमित्त यात्रेकरूंच्या सोयीसाठी रेल्वेतर्फे 13,000 गाड्या चालवण्यात येणार आहेत. महाकुंभमेळ्याच्या आधी आणि नंतरच्या 2-3 दिवसांसह या रेल्वेगाड्या 50 दिवस चालवल्या जातील. प्रयागराजमधील गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर येत्या 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत हा महाकुंभमेळा होणार असून सुमारे 40 कोटी भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांचा गोंधळ आणि गर्दी टाळण्यासाठी संबंधित रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी प्रवाशांना यात्री केंद्रांकडे पाठवण्यात येईल जेणेकरून गर्दी व्यवस्थापन योग्य प्रकारे होऊ शकेल असं उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितलं आहे. देशात सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात 90 गिगावॅट क्षमतेची क्षमता असून त्याला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असं मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केलं. त्यांनी काल मध्यप्रदेशमधल्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प हा मध्यप्रदेशातला पहिला आणि देशातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पांपैकी एक अनोखा प्रकल्प असून त्याची देशातल्या अन्य ठिकाणीही पुनरावृत्ती होऊ शकते असं सांगत 2030 पर्यंत 500 गिगावॅट आणि 2047 पर्यंत 1,800 गिगावॅट वीज निर्मितीचं केंद्र सरकारचं लक्ष असल्याची माहिती जोशी यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी रायथू भरोसा योजनेअंतर्गत शेतजमिनींसाठी प्रति एकर 12,000 रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 10,000 रुपयांच्या मदतीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना या प्रस्तावित योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी 12,000 रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षानं रैथू भरोसा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवण्याचं आणि भूमिहीन शेतमजुरांना आर्थिक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं होतं. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल अधिकारी सर्व पंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करतील आणि लोकांना कोणती जमीन रयतू भरोसा योजनेसाठी पात्र आहे आणि कोणती नाही याबद्दल सविस्तर माहिती देतील असंही मुख्यमंत्री रेड्डी यांनी काल सांगितलं. या योजनांची अंमलबजावणी येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून करण्यात येणार आहे. बिहारमधील पाटणा शहरातील तख्त श्री हरमंदिर साहिब इथं शीख समुदायाचे 10वे आणि शेवटचे शीख गुरु गुरु गोविंद सिंगजी यांच्या 358व्या जयंतीनिमित्त 3 दिवसीय प्रकाश उत्सव सोहळ्याला काल सुरुवात झाली. तख्त श्री हरमंदिर साहिब हे गुरु गोविंद सिंगजी यांचं जन्मस्थान आहे. यानिमित्तानं आज भव्य नगर कीर्तन अर्थात मिरवणूक काढण्यात येणार असून त्याची सांगता तख्त श्री हरमंदिर साहिब इथं होणार आहे. प्रकाश पर्वचा मुख्य सोहळा उद्या मध्यरात्री गुरु ग्रंथसाहिबच्या पवित्र श्लोकांचं पठण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला जाणार आहे. या प्रकाशपर्व सोहळ्याला देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यातील वरुण या संयुक्त नौदल सरावात सहभागी होण्यासाठी फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल काल गोव्यात दाखल झाली. गोव्याच्या मुरगाव पोर्ट ट्रस्ट जेट्टीवर काल या विमानवाहू नौकेचं आगमन झाल्यावर भारतीय नौदलाच्या वाद्यपथकानं औपचारिक स्वागत केलं. दरम्यान राफेल सागरी लढाऊ विमानांचा समावेश असलेला फ्रेंच वाहक स्ट्राईक गट भारतीय नौदलाच्या जहाजांसह या 42व्या वार्षिक द्विपक्षीय नौदल सरावात सहभागी होणार आहे. भारत आणि फ्रान्सच्या नौदलांमधील आंतर कार्यक्षमता वाढवणं परस्पर समज वाढवणं आणि संबंध मजबूत करणं हा या सरावाचा उद्देश आहे. हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेसाठी योगदान देण्यासाठी फ्रान्स आणि भारत नियमितपणे परस्पर सहकार्य करत आहेत. लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या पुण्यात आयोजित नो युअर आर्मी या मेळाव्यामध्ये केंद्रीय संचार ब्युरोचं सैन्यविषयक माहिती देणारं एक दालन उभारण्यात आलं आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट दिली. भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्र आणि माहिती देणारं हे प्रदर्शन आज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं असणार आहे. धुक्याच्या दाट थरामुळे आज सकाळी दिल्लीत विमान उड्डाण आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. धुक्यामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमानांना उशीर होत आहे तसंच अनेक रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं काल पहाटे मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. भारताला अण्वस्त्र सज्ज देश बनवण्यामध्ये चिदंबरम यांचा मोलाचा वाटा होता. देशातल्या दोन्ही अणुचाचण्यांमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष यासारख्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. चिदंबरम यांनी पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या आणि अंतिम सामन्यात भारताचा दुसरा डाव 157 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियापुढे जिंकण्यासाठी 161 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंड यानं सर्वाधिक 6 बळी घेतले. भारतानं कालच्या 6 बाद 129 धावांवरून आपला डाव सुरू केल्यानंतर भारतानं केवळ 28 धावांची भर घातली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 4 गडीबाद 143 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी रेल्वेतर्फे 13,000 गाड्या सोडण्यात येणार. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं काल पहाटे मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन. आणि सिडनी क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचं आव्हान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.